नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी हैदराबादेन जीएमआर एरोस्पेस आनी इंडस्ट्रीयल पार्कांत सफ्रान एरक्राफ्ट इंजीन सर्व्हीस इंडिया सुविधेचे उक्तावण करतले. आयज पुराय देशांत संविधान दीस मनयतात. सरदार एट द रेट 150 युनिटी मोर्चाचो एक भाग आशिल्ली राष्ट्रीय पावण्यावेली पदयात्रा आयज गुजरातांतल्या करमसांदांतल्यान सुरू जातली. भारत देश आयज रशियेच्या फुडारपणाखाला युरेशियन अर्थीक संघटनेन कडेन मुक्त वेपार करारा खातीर औपचारीक वाटाघाटी सुरू करता. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज हैदराबादाच्या जीएमआर एरोस्पेस आनी इंडस्ट्रीयल पार्कांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी सफ्रान एरक्राफ्ट इंजीन सर्व्हीस इंडिया सुविधेचे उक्तावण करतले. SAESI ही सफ्रानाची विमान प्रणोदन इंजिना खातीर समर्पित देखरेख दुरुस्ती MRO सुविधा आसा अशें प्रधानमंत्री कार्यालयान निवेदनान म्हणला. हे सुविधेवरवी पयलेच खेपे जागतिक इंजिन मूळ उपकरण निर्मात्या भारतांत MRO ऑपरेशन स्थापन केला. विमान क्षेत्रान आत्मनिर्भरतेच्या ध्येयाकडेन MRO सुविधा एक व्हड पावल थारतली. MRO देशी क्षमता विकसीत केल्यार परकी चलनातल्यान भायर सरप उणे जातले, चड मोलाच्यो नोकऱ्यो निर्माण जातल्यो, पुरवण साखळीन लवचीकपण येतले आनी भारताक जागतिक विमानन केंद्र म्हणून सुवात मेळटली. आयज देशभरांत संविधान दीस मनयतले. मुखेल कार्यावळ नवी दिल्लीच्या संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलांत जातली. ह्या कार्यावळीक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री आनी संसद वांगडी हाजीर आसतले. प्रस्तावना वाचनाचे फुडारपण राष्ट्रपती करतल्यो. ह्या कार्यावळी वेळार संविधानाची अणकारीत आवृत्ती 9 भाशींनी प्रदर्शित जातली. एक यादिस्तीक पुस्तिका भारत की संविधान से कला और सुलेख प्रदर्शित जातली. ह्या वर्षाच्या उत्सवाचो विषय हमारा संविधान हमारा स्वाभिमान असो आसा. ह्या निमतान शारा सावन गावा मेरेन लोक प्रस्तावना वाचतले. सरदार एट द रेट 150 युनिटी मोर्चाचो एक भाग आशिल्ली राष्ट्रीय पावण्यावेली पदयात्रा आयज सरदार वल्लभभाई पटेलांच्या जन्मस्थान गुजरातांतल्या करमसांदांतल्यान सुरू जातली. सुमार 190 किलोमीटर लांबाईच्या केवाडियाच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीत 6 डिसेंबराक 11 दिसांची ही पदयात्रा सोपतली. सरदार एट द रेट 150 युनिटी मोर्चा हो सरदार वल्लभभाई पटेलांच्या 150व्या जयंतीचो भोवमान करपी देशव्यापी उपक्रम आसा. भारतात एकवटीन करपाची ताची अतुलनीय भुमिकेचे हे प्रतीक आसा. आनंदातल्यान वल्लभ विद्यानगरांत जावपी यात्रा उक्तावण सुवाळ्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांटो घेतले. तशेंच गुजराताचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आनी निमूबेन वांभानिया ह्या उक्तावण सुवाळ्याक हाजीर रावपाच्यो आसात. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यमंत्री, राज्यपाल आनी खासदार दर दिसा ह्या पदयात्रेचे फुडारपण करतले. ह्या मार्गान सरदार पटेलांच्या 150व्या जयंती दिसा खातीर प्रदर्शना, सांस्कृतीक प्रदर्शना आसतल्यो. पदयात्रा बरोबरच जिल्ल्यांनी उदरगत कार्यावळी घडोवन हाडटले. तातूंत नितळसाण मोहीम, सरदार उपवन उपक्रमांतल्यान झाडां रोवप, बायलांचे कल्याण शिबिरां, योग आनी भलायकी शिबिरां आनी थळाव्यां खातीर गायन मोहीम हांचो आस्पाव आसा. ह्या कार्यावळीचो हेतू नागरिकांक एकठांय हाडप, थळाव्या नवनिर्माणाची परब मनोवप आनी तरणाट्यांची उर्जा राष्ट्र निर्मितीन परब आसा. ह्या मार्गान सरदार पटेलांच्या 150व्या जयंती निमतान प्रदर्शनां जातल्यो. दर दिसा सांजे वेळार ग्रामसभा घडोवन हाडटले. ह्या वेळार गांव संपर्क कार्यावळी जातल्यो आनी एक भारत श्रेष्ठ भारताची भावना दाखोवपी सांस्कृतीक सादरीकरणां सादर करतले. ही पदयात्रा पुरायपणान स्वदेशी आसतली. पदयात्रा दर दिसा 15 ते 18 वरां चलतले. शास्त्रीय आनी लोकसादरीकरण, 1000 विशयाचेर आदारिल्ली कला, पारंपरीक खेळ आनी मुखेल सरकारी येवजण्यांचे प्रदर्शन अणभवतले. जाल्यार राष्ट्रीय समाज सेवा एकक पदयात्रेच्या मार्गान लागसारच्या गांवांनी समांतर समाजीक उदरगत आनी जागृताय कार्यावळी आसतल्यो. भारत आयज रशियेच्या फुडारपणाखाला युरेशियन अर्थीक संघटनेकडेन मुक्त वेपार करार FTA खातीर औपचारीक वाटाघाटी सुरू करतलो. 20 ऑगस्ट 2025 दिसा संदर्भ अटीचेर स्वाक्षरी जाले उपरांत रशिया, आर्मेनिया, बेलारूस, कझाकस्तान आनी किर्गिस्तान हांचो आस्पाव आशिल्ल्या 5 वांगड्यांच्या EAEU कडेन FTA चर्चा नवी दिल्लीत सुरू जातली अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी जाहीर केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
माय फादर इन्व्हेंटेड वडापाव ह्या बीबीपी स्टुडिओ व्हर्च्युअल भारत निर्मित लघुपटाचे स्क्रीनिंग काल इफ्फीच्या गोवा विभागावरवी झाले। वडापाव हो फकत खाणाचो जिन्नस न्ही, जाल्यार वडापाव सगळ्या मुखार कसो आयलो तो लोकांच्या पसंतीक कसो पडलो हाचे भोवतणी ह्या सिनेमाची काणी आसा। महाराष्ट्रांत आनी देशांतल्या हेर भागांत लेगीत हो जिन्नस बरोच फामाद जाला, मात वडापावाच्या वेवसायी फाटलो संघर्ष ताची एक आगळी वेगळी काणी ह्या लघुपटाविशी स्पष्ट करता। ह्या सिनेमाचे दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले साईनाथ उसकयकार हाणी केला।
फादर इन्व्हेंटेड द वडापाव अशोक वैद्य अँड सन्स ह्या पिक्चराचं मूळ म्हणल्यार की हे पिक्चर स्टुडिओ व्हर्च्युअल भारत ह्या प्रोडक्शन हाऊसान हे पिक्चर केलं। वडापाव ज्या मनशान केल्लो तयार, इन्व्हेंट ज्या मनशान केल्लो, ताजी फॅमिली अजूनही ऍक्टिव्ह असा आणि त्या बिझनेसान असा। सो मागीर हांव दादर गेलो, तांच्या फॅमिलीक मेळ्ळो, तो नरेंद्र वैद्य म्हणून ताचो जो भुरगो अजूनही ते स्टॉल चलयता, ताणें आपल्या बापायची काणी सांगली की कसो तो एक शिवसेनेचो पयलो वर्कर आशिल्लो आणि मागीर तेणे 60s बाळासाहेब ठाकरेन सगळ्यांक असो एक हे दिलो, आव्हान दिले की तुम्ही आपल्या स्वतःच्या बळाचेर कितें तरी करा, नोकरी करू नका म्हणून। तेन्नाच कितें तरी मराठी लोकांचे ह्या शहरान जावपाक शकता, त्या एका उतराचेर ताणें आपलो स्वतःचो धंदो सुरू केलो।
तेलंगणा राज्य वेंचणूक आयोगान फुडल्या म्हयन्याच्या 11, 14 आणि 17 तारखेक 3 पावण्यार जावपी पंचायती वेंचणुकेचे वेळापत्रक जाहीर केला। दरेका पावण्यार मतदानाच्या दिसा मेजणी जातली, पक्षाभायर मतदान जातले। काल सांजे वेळार मीडिया परिषदेन उलोवप करतना राज्य वेंचणूक आयुक्तांनी राणी कुमुदिनी हाणी फाल्यां बिगर पक्षीय वेंचणुकेची प्रक्रिया सुरू जातली अशी माहिती दिली। 31 जिल्ह्यांनी 12728 सरपंच जागे आणि 1,12,282 वॉर्ड पदां आसात। वेळापत्रकाप्रमाण पहिल्या पावण्यार 4,236 पंचायती खातीर मतदान जातले, जाल्यार दुसऱ्या पावण्यार 4,333 आणि निमण्या पावण्यार 4,159 पंचायती खातीर मतदान जातले। सुमार 1,60,00,000 मतदार मतपत्रिका वापरून 1,00,000 परस चड मतदान केंद्रांनी आपले मताधिकार वापरतले। कागाळी घेवपा खातीर तक्रार मॉड्यूल सुरू केला आणि थोड्याच वेळान एप सुरू करतले अशी माहिती आयुक्तान फुडें दिली। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी फाटल्या 3 महिन्यांत युरोपीय संघात दर्यांतल्या खणांचो निर्यात व्हड प्रमाणात वाढला असे सांगले। काल वेपार मंडळाच्या बसकेचे अध्यक्षपद सांभाळून नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना मंत्री गोयल हांणी 9 सप्टेंबरान युरोपीय संघटनेन 102 दर्या आस्थापनांक मान्यताय दिल्या उपरांत ही वाढ झाल्या असे सांगले। वेपारांतही फाटल्या वर्षाच्या त्याच काळा परस वाढ दिसून येता असे तांणी नदरेक हाडले। संसारभर आव्हानात्मक परिस्थिती असून लेगीत भारत एक लवचिक राष्ट्र जाऊन असा असे तांणी मुखार सांगले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी आयच्या भारताच्या गरजेप्रमाण व्यवस्था जातली हाची खात्री करपा खातीर तिच्या मंत्रालयान आपल्या कायद्यान आणि नेमान दुरुस्त्यो केल्यात असे सांगले। अरुणाचल प्रदेश हो भारताचो एक अभिन्न आणि अविभाज्य भाग आणि चीनी वटेनच्या खंयच्याच प्रमाणात न्हयकार दिल्ल्यान ही निर्विवाद वास्तविकताय बदलची ना आणि चीनच्या विदेश व्यवहार मंत्रालयान दिल्या विधाना संबंधित प्रसार माध्यमांनी केल्या प्रश्नाक जाप दितना विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल हांणी असे कळयले। जयस्वाल हांणी अरुणाचल प्रदेशांतल्या एका भारतीय नागरिकांक ताब्यान घेवपाचो प्रस्न चीनी वटेन खरपणान घेतला असे सांगले। भारतीय हवामान खात्यान आयज अंदमान आणि निकोबार जुव्यान गडगड येवपा वांगडाच उटंगराचा पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। फुटबॉलान गुजरातातल्या अहमदाबादेन आयज इकीए एरेनात एएफसी 17 वर्षा पिराये सकयल्या आशियाई कप साऊदी अरेबिया 2026 क्वालिफायर ग्रुप डी खेळान भारत आणि चीनी तैपेई आड खेळटलो। ही मॅच सांजेवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी हैदराबादेन जीएमआर एरोस्पेस आणि इंडस्ट्रीयल पार्कान सफरान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिस इंडिया सुविधेचे उक्तावण करतले। आयज पुराय देशान संविधान दीस मनयतात। सरदार एट द रेट 150 युनिटी मोर्चाचो एक भाग आशिल्ली राष्ट्रीय पावण्यावेली पदयात्रा आयज गुजरातातल्या करमसंदातल्यान सुरू जातली। भारत देश आयज रशियेच्या फुडारपणाखाला युरेशियन अर्थिक संघटनेन कडेन मुक्त वेपार करारा खातीर औपचारीक वाटाघाटी सुरू करता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 11:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.